chinimandi.com podcast.
ऊस थकबाकी न दिल्यामुळे साखर कारखान्याचे दोन अधिकारी ताब्यात. भारताप्रमाणेच पाकिस्तानातही ऊस थकबाकीचं प्रकरण तापत आहे. ऊस शेतकऱ्यांना त्यांची ऊसाची थकबाकी न दिल्यासंदर्भात झालेल्या कराराचं उल्लंघन करण्याच्या आरोपात येथील एका साखर कारखान्याचे महाप्रबंधकासह दोन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. ऊस थकबाकी न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या एका प्रतिनिधी मंडळानं दीपलपूरचे सहाय्यक आयुक्त खालिद अब्बास सियाल यांची भेट घेतली आणि तक्रार केली की अब्दुल्ला साखर कारखान्यानं 1152 शेतकऱ्यांना त्यांचे 17 करोड रुपये अजूनही दिलेले नाहीत. तसंच कारखान्यांवर 6 करोड रुपये सरकारी कर्जही आहे, जे सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत कारखान्याकडून भागवलं गेलं पाहिजे. प्रतिनिधीमंडळानं कारखान्याद्वारा थकबाकी दिली नसल्याच्या मुद्द्यांवर त्याला कराराचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. यानंतर राजस्व विभाग आणि पोलिसांच्या टीमनं साखर कारखान्याच्या दोन अधिकाऱ्यांना इफ्तिकार अहमद आणि नदीम गिल यांना ताब्यात घेतलं आहे.